जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ति मुखत्व के लिया जैसा वन्ही काष्ठ जाळून या स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तु देऊनी गेले ऐसे जाणणे निबीण उरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषु जो तृतीय का निष्कर्षु दोही हुनी आणिकु मागीला जो मागच्या वेळेला आपलं इथपर्यंत झालेलं होत। अन्यथा ज्ञानाच्या जागृती आणि स्वप्न या ज्या दोन अवस्था आहेत, अन्यथा ज्ञान म्हणजे परमात्म ज्ञानापेक्षा अन्य असणार ज्ञान म्हणजे जगता विषयीच ज्ञान संसाराविषयीच ज्ञान। हे जे अन्यथा ज्ञान आहे ते जागृती आणि स्वप्न अशा प्रकारे चालत, विशेष करून जागृतीमध्ये चालत। अन्यथा ज्ञानामध्ये अतिशय पारंगत असणं हे व्यवहार चतुरतेचं लक्षण सांगितलं जातं। जसं समर्थांनी अनेक गोष्टींची परीक्षा याला ज्ञान असं म्हटलंय आणि मग नंतर असं म्हणतात की हे ज्ञान होयसे भासे परी मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथ प्रकृतीचे पिसे समूळ वाव। अन्यथा ज्ञानाच्या म्हणजे जागृती आणि जागृतीच्या तुलनेनी जागृतीच्या सापेक्षतेने स्वप्न ज्ञान, स्वप्न ज्ञान हे देखील एक विशिष्ट ज्ञान आहे। कोणाकोणाचं तर स्वप्नावर फार भरोसा असतो, स्वप्नामधून दृष्टांत मिळणं किंवा स्वप्नामधून आदेश मिळणं आणि त्या आदेशाप्रमाणे जीवन जगू इच्छिणं अशा प्रकारची बुद्धी काही जणांची तर अति चालते। जागृतीला जितकं महत्व देत नाही तितकं स्वप्नाला देतात। पण जागृती आणि स्वप्न या दोन्ही मध्ये होणारं ज्ञान हे अन्यथा ज्ञानच समजावं। असं हे जागृतीतलं आणि स्वप्नातलं ज्ञान हे घन सुषुप्त अज्ञान तत्वामध्ये जेव्हा लीन होऊन जातं, तुम्हाला आठवत असेल की ज्ञानेश्वर महाराजांनी बोध झालेला नाही आणि पूर्ण जागृतीही नाही अशा प्रकारची एक अज्ञान दशा वर्णन केली आणि त्याला ते अक्षर पुरुष असं म्हणाले, त्याला धरूनच त्यांचं हे निरूपण चाललेलं आहे। आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया। ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये अतिशय पातळ पडदा की मूळ परमात्माच पण स्वरूपाविषयीच्या अहंकारामुळे पहिलं निर्माण झालेलं अज्ञान त्याला हे अक्षर पुरुष असं म्हणाले। हे अज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी बुडून गेलं नाहीस झालं। ज्ञाने कीर्ती मुखत्व केली या अज्ञान ज्ञानामध्ये बुडालं आणि ज्ञानानी सन्मुखत्व केलं, जो ज्ञान घेणार आहे त्याच्याकडे ज्ञानानी सन्मुखत्व केलं. जसं कीर्तिमुख मंदिराच्या पायरीवर बसवलेलं असतं आणि त्याच्यावर त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पलीकडे देवाच्या दर्शनाला जावं. जैसा वन्ही काष्ठ जाळोनिया स्वये जळे, जसं अग्नी काष्ठ जाळून मग स्वतः देखील नाहीसा होतो, स्वतः देखील जळून संपतो, तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण वस्तू देऊनी गेले, अज्ञान ज्ञानामुळे नाहीस झालं आणि मग ज्ञान एकटं उरलं का? तर ज्ञान मला ज्ञान झालं अशा जाणीवेनी न उरता ते सहज स्थितीमध्ये राहिलं. ज्ञानाची देखील अहंता गेली. ऐसे जाणणेनी वीण उरले जाणते जे, जाणतेपणाच्या अहंकाराखेरीज अशा रीतीने जेव्हा जाणणं केवळ शिल्लक राहतं ते तो गा उत्तम पुरुषू. जो तृतीय का निष्कर्षू दोन्ही हुनी आणिकू मागिला तो. क्षर आणि अक्षर या माग सांगितलेल्या दोन पुरुषांपेक्षा आणिकू म्हणजे वेगळा, माग सांगितलेल्या या दोन पुरुषांपेक्षा वेगळा असा हा उत्तम पुरुष आहे. सुषुप्ती आणि स्वप्नापासून बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचे नी. जसं सुषुप्ती आणि स्वप्न या दोन स्थितींपासून जागणं हे अतिशय वेगळ्या बोधाचं असतं, तशा तीन वेगळ्या सत्ताच सांगितलेल्या आहेत. एक जागृती ही एक सत्ता आहे, एक प्रातिभासिक सत्ता आहे, त्याला स्वप्न सत्ता असं म्हणतात, आणि एक सुषुप्ती सांगितलेली आहे. एका सत्तेतलं दुसऱ्या सत्तेमध्ये खोटं होतं. जसं जागृतीमधलं स्वप्नात काही शिल्लक राहत नाही. जागृतीमध्ये राजा जरी असला तरी स्वप्नामध्ये आपण भिकारी झालो अशा प्रकारची भावना धरून आपल्या स्वतःला पाहू शकतो. संन्यासी जरी असला तरी आपलं लग्न झाल्याचं पाहू शकतो. प्रातिभासिक सत्ता ही स्वतंत्र सत्ता आणि जागृती ही अजून एक स्वतंत्र सत्ता. जागृतीतलं प्रातिभासिक सत्तेत काही राहत नाही. तसं पारमार्थिकी सत्तेमध्ये जागृती आणि स्वप्न सत्तेतलं काहीच राहत नाही, पण त्याच्या आधी सुषुप्तीमध्ये जागृती आणि स्वप्नातलंही काही राहत नाही. सुषुप्ती आणि स्वप्नापासून बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचे नी. सुषुप्ती, जागृती आणि स्वप्न या तीन सत्तांमध्ये अतिशय फरक असल्यामुळं स्वप्न आणि सुषुप्ती याच्यातलं जागृतीमध्ये काही राहत नाही. सुषुप्ती म्हणजे अत्यंत गाढ निद्रा. ही जी गाढ निद्रा आहे की ज्या वेळेला आपला आपल्याला देखील आठव नाहीसा होतो, ती ही गाढ निद्रा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तसा निरंजनी निदेला आणि की नाही देखिला आणि आपुला निमाला आठवतया. अत्यंत निर्जन अशा ठिकाणी झोपलेला आहे, दुसरा कोणीही त्याला पाहत नाही कारण रात्र झालेली आहे, तो आता दिसत देखील नाही आणि आपण आहोत असा आठव देखील त्याचा निमालेला आहे. त्याला मी आहे असं सांगायला तो शिल्लक नाही, तो झोपेत आहे, सुषुप्त स्थितीमध्ये आहे. अशी ही जी सुषुप्त स्थिती आहे, या सुषुप्त स्थितीमध्ये देखील कोणीतरी एक जागा असतो. आपण झोपलेले असताना कोण जागा असतो? आपण झोपलेले असताना कोणीतरी जागा असतो, म्हणूनच तो उठल्यावर असं म्हणतो की काय सुखाने झोपलो, तो फार छान वाटलं, मला काहीच समजलं नाही. आपण सुखाने झोपलो होतो हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याचाही अनुभव घेणारा कोणीतरी तिथं जागा होता, फक्त आपल्या स्वतःचा आठव त्यावेळेला त्याला नव्हता. पण जागृती ही गोष्ट सुषुप्ती आणि स्वप्नापेक्षा अगदीच वेगळी जशी आहे का रश्मी हन मृगजळापासूनी अर्कमंडळा अफाट उतेवी वेगळा उत्तमोगा. सूर्यकिरण आणि तिथपासून मृगजळ सूर्यकिरण कुठं आणि मृगजळ कुठं. पण आता उन्हाळ्याचे दिवस येतीलच. डांबरी रस्त्यावर देखील गाडी वेगाने जात असताना आणि कडक उन्हामध्ये पुढे कुठेतरी पाणी आहे असा भास व्हावा. सूर्याची किरण आणि अगदी मृगजळापासून अर्कमंडळा सूर्यमंडळ विस्तीर्ण असं तिथपर्यंत अफाटू तेवी वेगळा उत्तमोगा. सूर्यमंडळ जसं अतिशय वेगळं आणि उत्तम किरणांपेक्षाही आणि मृगजळापासून देखील तसा हा उत्तम पुरुष क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा आणि उत्तम असतो. हे ना काष्ठींचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही. वन्ही जसा काष्ठामध्येच आहे पण काष्ठापेक्षा वेगळा आहे. जर काष्ठ एकमेकांना घासली कोणी जर यज्ञविधी पाहिला असेल तर विशिष्ट प्रकारचं लाकूड त्याचा रंधा उभा करून तो रवीसारखा फिरवून लाकडाच्याच भूष्यामध्ये अग्नी निर्माण करतात. हा अग्नी घर्षणामुळं लाकडामध्येच निर्माण होतो. तो लाकडामध्ये सुप्त रीतीने होताच पण तो अप्रगट होता. हे ना काष्ठींचा काष्ठाहुनी अनारिसा जैसा वन्ही. काष्ठामध्येच आहे पण काष्ठापेक्षा जसा वेगळा तैसा क्षरा अक्षरापासोनी आनचितो. तैसा हा तसा हा उत्तम पुरुष क्षर आणि अक्षर पुरुष यांच्यामध्येच असतो पण त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे. पै ग्रासुनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा. कल्पांत समय जेव्हा प्रलय होतो तेव्हा तसही या जगतामध्ये किती जमीन आणि पाण्याचं प्रमाण काय दोन दोन पंचमांश एक एक तृतीयांश आणि दोन तृतीयांश. त्यामुळं जर बर्फ आटला तर पाण्याची पातळी वाढून सगळी पृथ्वी बुडू शकेल बुडून जाऊ शकेल. प्रलय ही केवळ कल्पना नाही तसं घडू शकेल. तसं जेव्हा घडावं कल्पांत समयी पै ग्रासुनी आपुली मर्यादा आपली सगळी मर्यादा तोडून समुद्र जेव्हा बाहेर येईल एक करीत नदी नदा आणि मोठमोठी मोठमोठ्या नद्या नद हे आपल्यामध्ये मिळून घेत आपल्या पोटात सामावून घेत उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा. आणि मग जसं पूर्णपणे एकार्णव एकच पाणी सर्वत्र असावं शिल्लक राहावं तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची कोठी आधी. तसं स्वप्नही नाही आणि सुषुप्तीही नाही. ना जागराची गोठी आधी आणि जागृतपणाने व्यवहारही चाललेले नाहीत. जैसी गिळिली दिवो राती प्रळय तेजे. प्रळय तेज ही अजून एक संकल्पना आहे. प्रळय तेजामध्ये असं म्हणतात की पाणीच पेटत. ज्याला वडवाग्नी असं म्हणतात तो समुद्रातच निर्माण होतो. पाण्यामधलाच ऑक्सिजन ते जाळ्याला मदत करायला सुरुवात करतो अशी प्रचंड उष्णता निर्माण होते. तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आधी जैसी गिळिली दिवो राती. आणि मग जेव्हा असं होतं तेव्हा दिवसही शिल्लक राहत नाही आणि रात्रही शिल्लक राहत नाही. जेव्हा पाणीच पेटतं प्रळय तेज निर्माण होतं तेव्हा दिवस आणि रात्र हे काहीच उरत नाहीत, कारण पृथ्वी जोपर्यंत स्वतः प्रकाशमान नाही तोपर्यंत सूर्याच्या प्रकाशामुळं किंवा प्रकाशाच्या अभावामुळं दिवस आणि रात्र, पण जेव्हा पृथ्वीवरच सर्व ठिकाणी प्रळय तेज निर्माण होईल तेव्हा दिवस आणि रात्र काहीच शिल्लक राहत नाहीत, मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणीजे अनुभवू निर्बुजे बुडाला जेथे, मग एकपणा आहे तिथं सर्वत्र पाणीच पाणी आहे म्हणून ना दुजे, पण दुसरं काही असेल तर एकपणा म्हणायचा, म्हणून जर दुजं असेल तर त्याच्या सापेक्ष एकपणा, म्हणून जेव्हा दुसरंच नाही तेव्हा एकही नाही, एकपणा ना दुजे असे नाही हे नेणीजे अनुभवू निर्बुजे बुडाला जेथे, ज्या ठिकाणी अनुभव देखील गडबडतो परत फिरतो, अनुभव देखील नाहीसा होऊन जातो, कसा नाहीसा होऊन जातो ते फार सुंदर पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. अनुभव घेणारा थोडाही वेगळा राहत नाही, अनुभव घेणारा अनुभव आणि ज्याचा अनुभव घ्यायचा तो, अशा या ज्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वेळ अशी येते की अनुभव अनुभविता आणि अनुभाव्य या गोष्टी एकच होऊन जातात, तेव्हा अनुभव घेणारा कोणी शिल्लकच राहत नाही. ऐसे आधी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्मा इही बोलीचे नामी, अशा रीतीने अनुभव देखील जेव्हा घाबरतो परत फिरतो, अनुभव ही गोष्टच संपते तेव्हा त्या क्षणी जे काही असतं त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. ते तो उत्तम पुरुष पाही, इथं वर्णन केलेला उत्तम पुरुष तो तोच होय. तेही येथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडू सुता, जैसी बुडणे याची वार्ता थडी येचा किजे. तेही येथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडू सुता, परमात्मा केवळ शिल्लक राहतो त्यालाच उत्तम पुरुष असं म्हणतात. जोपर्यंत जीव त्या परमात्म्याशी एकरूपता साधत नाही तोपर्यंत ही सर्व वार्ता असते. जेव्हा जीव परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा ही देखील बोली संपून जाते. जैसी बुडणे याची वार्ता थडी येचा किजे. बुडतो आहे एखादा, बुडून गेला तर जो काठावर उभा आहे तो सांगणार की हा बुडाला, जो बुडाला तो मी बुडालो असं म्हणायला जसा माग शिल्लक राहत नाही. रामकृष्ण असं म्हणत असत की जोपर्यंत गडू तांब्या बुडत नाही घंगाळ्यात तोपर्यंत तो बुडबुड बुडबुड आवाज करत थोडा 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 बुडत राहतो, पण एकदा बुडाला की बुडबुड आवाज संपला. काठावरच्याला समजायचं की हा बुडाला, जो बुडाला तो मी बुडालो हे सांगायला जसा शिल्लक राहत नाही. तैसे विवेकाची ये काठी उभे ठाकलिया किरीटी, परावराची या गोठी करणे वेदा. तसं वेदांनी देखील विवेकरूपी काठावर उभं राहून, तैसे विवेकाची एक काठी उभे ठाकिली या किरीटी, वेद उभे राहिले विवेकाच्या काठावर म्हणून वेदांनी त्याचं वर्णन केलं. मात्र त्याच्याशी एकरूपता जर साधली असती तर वर्णन करता आलं नसतं. विवेकाचा आसरा घेऊन काठावर उभे राहिले म्हणून उत्तम म्हणून पुरुषु क्षराक्षरु दोन्ही देखोनी अवरु याते म्हणती परु आत्मरूप. म्हणून क्षर आणि अक्षर हे दोन्ही अलीकडचे आणि याला पर किंवा पलीकडचा आत्मरूप असं म्हटलं गेलं. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूची जेगा अवधारी पुरुषोत्तमो अशा प्रकारे क्षर आणि अक्षर यांच्या हा पलीकडचा असल्यामुळं हा पुरुषोत्तम या नावाने ओळखला गेला असं याच्याबद्दल समजावं. एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तू गा. एरवी मौनानीच ज्याचं वर्णन असत. उपनिषदात गोष्ट आहे की एक शिष्य आपल्या गुरुंकडे येतो आणि गुरुंना असं म्हणतो की भगवंतांनी मला ब्रह्मा बद्दल सांगावं. हात जोडून विनंती करतो, त्यांच्या पायापाशी बसतो आणि असं झाल्यानंतर अशी विनंती केल्यानंतर शिष्य वाट पाहतो की गुरु काही सांगतील. थोड्या वेळाने शिष्य म्हणतो की मी आपल्या चरणी विनंती केली पण आपण तर काहीच बोलत नाही. तेव्हा गुरु असं म्हणतात की मी तर बोलतो आहे, मी जे बोलतो आहे ते तुला ऐकता येत नाही. ज्याचं मौनानीच व्याख्यान होतं अशा वस्तूबद्दल तू मला बोलायला सांगितलंस, त्याच्याबद्दल न बोलणं हेच बोलण्यासारखं आहे. एरवी न बोलण्याची बोलणे परमात्म्याच्या संबंधी बोलायला गेलं तर बोलणं आणि शब्द हे दोन्ही मायेमध्ये सापडतात. असं असल्यामुळं माया परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही. जेथींचे सर्व नेणिवा जाणणे, आपण जाणत नाही, आपण जाणत नाही, आपण जाणत नाही, हे नाही, हे नाही, अशा प्रकारे आपण जाणत नाही हे जाहीर करणं हे जिथं जाणणं समजलं जातं. कारण वेद म्हणतात ना, न इति न इति न इति, परमात्मा हे काहीच नाहीये. तो सूर्य नाहीये, तो चंद्र नाहीये, तो पृथ्वी नाहीये, तो वायू नाहीये, तो आकाश नाहीये, तो सागर नाहीये, तो मनुष्य नाहीये, तो झाड नाहीये, तो दरी नाहीये, तो पर्वत नाहीये, याच्यातलं काहीच नाही. जेथींचे सर्व नेणिवा म्हणजे खरं म्हणजे जाणणं आहे. हे नाही, हे नाही, हे नाही, अशा प्रकारे ज्याचं वेद वर्णन करतात, नेती नेती असं म्हणत वेदांची ही वाचा मौनावते. जेथींचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तू गा. वस्तू जर व्हायचं असेल, परमात्मा जर व्हायचा असेल तर तुम्ही मी अमुक अमुक आहे असं काहीच म्हणता कामा नाहीये. मी ब्रह्म आहे असं म्हटलं तरी देखील, तुम्ही सोहम म्हटलात तरी देखील, तुम्ही देह म्हटलात तरी देखील, तुम्ही जीव म्हटलात तरी देखील, तुम्ही शिव म्हटलात तरी देखील, अर्थाचा नकारच आहे. तुम्ही काहीही म्हटलात तरी तुम्हाला न समजल्यासारखंच आहे. विनोबा असं म्हणतात की परमात्मा जाणला का, परमात्म्याचं वर्णन काय, असा एक दुसऱ्याला विचारतो. तर तो असं म्हणतो की ओम ओम. आणि मग त्यांनी खाली असं लिहिलंय म्हणजे याला काहीच समजलं नाही. ओम म्हटला तरी अर्थाचा नकारच, कारण जे काही म्हणतो आहे ते कुठेतरी वाचून म्हणतो आहे एवढंच. मी परमात्म स्वरूप आहे असं म्हटलं तरी देखील परमात्म स्वरूप असण्याला बाधाच होते. म्हणून त्या याज्ञवल्क्य जनक जनकाच्या दरबारामध्ये 10,000 गायी, त्याच्यावर चांदीची झूल पाठीवर त्यांचा शिंग सोन्यानी मढवलेली अशा 10,000 गायी जनकांनी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून लावल्या. असं सांगितलं की जो ब्रह्म जाणलं मी असं म्हणतो त्यांनी या गायी घेऊन जाव्यात. पंडितांची सभा होती. याज्ञवल्क्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की आपल्याकडे घेऊन चला या गायी. याज्ञवल्क्य त्या गायींवर अधिकार सांगायला लागले. तेव्हा ती गार्गी उभी राहिली आणि तिने याज्ञवल्क्यांना तू जे जाणलंस त्याचं वर्णन कर असं सांगितलं. अनिर्वचनीय वस्तूचं जर वर्णन केलं तर तो वदतो व्याघात असा शास्त्रापराधच ठरतो. ती अनिर्वचनीय असल्यामुळं त्याचं वर्णन करणाऱ्याला ते समजलं नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि जर याज्ञवल्क्य मौन राहिले तर या गायी घेऊन जा, मी ब्रह्म जाणलेलं आहे असं ते म्हटले. पण जर मौन राहिले तर यांना उत्तर देता आलं नाही, ते निरुत्तर झाले म्हणून परत गायी थांबवता येतील असा गार्गीचा हिशोब होता. तेव्हा याज्ञवल्क्यांनी ब्रह्माचं यथासांग वर्णन केलं आणि शेवटी असं म्हणाले की असं ज्ञाते पुरुष म्हणतात. मग चालत, मग वदतो व्याघात होत नाही आणि न बोलण्याचं देखील उत्तर न दिल्यामुळं गायी थांबवल्या जातील असंही घडत नाही. अशा प्रकारचे मार्ग मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांना देखील जिथे काढायला लागले. विवेकाचे काठी उभे ठाकलिया किरीटी, परावराची गोठी करणे वेदा, म्हणून पुरुषु क्षराक्षरु दोन्ही देखोनी अवरू, याते म्हणती परू आत्मरूप. वेद देखील हे नाही नेती नेती अशा प्रकारे बोलून स्वतःची सुटका करून घेऊ लागले. कारण जे जे वर्णनामध्ये येतं ते ब्रह्म नव्हे, त्यामुळं काय नाही हे सांगितलं मग जे उरेल ते ब्रह्म असा वेदांचा हिशोब राहिला. एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व नेणीवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तू गा. त्या ठिकाणी आपण काही होणं असणं आहोत असं म्हणणं हेच न समजल्याचं लक्षण राहतं. ईशावास्य उपनिषद असं म्हणतं की यस्य अमतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. जो मी जाणलं असं म्हणतो त्याला काही समजलं नाही आणि यस्य अमतम जो मी जाणलं नाही असं म्हणतो त्यांनी जाणलं. कारण ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव धरणं हा अभिमानच चालत नाही. कारण जाणीव जेव्हा धरली तेव्हा तो अहंकार देहाभिमानाच्या किंवा बुद्धीच्या अभिमानाच्या बाजूनी पडला, म्हणून त्यांनी जाणलं नाही असाच अर्थ होतो. म्हणून तुम्ही आपल्या स्वतःला जीव म्हणा म्हणजे तर तुम्ही जाणलं नाहीच, तुम्ही शिव म्हणा तरी जाणलं नाही, तुम्ही सोहम म्हणा तरी जाणलं नाही. सोहम तेही अस्तवले आलाच पुढ. सोहम देखील कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही आपल्या स्वतःला जीव समजता तो जीवभाव काढून टाकण्यापर्यंत तुम्ही तुम्हाला स्वतःला सहा तो परमात्माच मी असं म्हणू शकता. रामकृष्ण म्हणत असत की जंगलातून चालताना बाभळीचा काटा पायात मोडला, वाटसरू तिथंच बसला, तो असा टाचेत घुसला, तो टाचा तो काटा काढल्याखेरीस तर काहीच उपाय नव्हता. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, तिथं बरेच बाभळीच्याच झाडा खालून तो चालला, तर अजून एक काटा होता. तो काटा घेतला, त्याच्या टोकानी टोकरून आत पायात गेलेला बाभळीचा काटा त्यांनी बाहेर उपसून काढला. हा काटा काढल्यानंतर ज्या काट्याने तो काटा काढला पायात गेलेला तो काटा आता स्वामीजींच्या भाषेत माय डिअर काटा असं म्हणून कागदाच्या पुढी खिशात ठेवण्याचं काही कारण नाही. आता पायात गेलेला काटा काढल्यानंतर हा काटाही फेकूनच देण्यासाठी आहे. तसं जीवाचं अज्ञान घालवण्यासाठी तोच मी आहे असा भाव धरला जेव्हा त्याची प्रचिती आली जेव्हा तो तोच होऊन राहिला तेव्हा आता तशा प्रकारचा विशेष अभिमान धरण्याचं कारण नाही. सोहम तेही अस्तवले. स्वरूपानंदांची देखील एक साकी आहे सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते. हे सोहम देखील मावळून गेलं जेथ सांगतेची सांगणे झाले. तोच मी हे सांगणारा जो होता तो जे सांगायचं आहे ते झाल्यानंतर तो आता सांगत जर राहिला तर त्याला समजलं नाही असा अर्थ होतो. जसं स्वामीजी म्हणायचे की एखादा ब्राह्मण कुठं गेल्यानंतर सारखं जर जाणवं दाखवायला लागला हे बघा मी ब्राह्मण आहे कधी ओळख करून देताना मी ब्राह्मण आहे अशा प्रकारे सांगायला लागला तरच समजायचं की काहीतरी गडबड आहे हा ब्राह्मण नसावा. कारण जो ब्राह्मण आहे त्याला मी ब्राह्मण आहे असं सारखं सांगायची गरज काय. तसा जो सोहम पदाधिष्ठित झाला तो आता तोच मी झालो असं म्हणायला देखील शिल्लक राहत नाही. सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले. सांगणारा जे सांगायचं आहे त्याच्याशी एकरूप होऊन गेला. द्रष्टुत्वेसी गेले दृश्य जेथ. द्रष्टुत्वा सकट द्रष्ट्याच्या भावा सकट दृश्य त्या ठिकाणी नाहीस होऊन गेलं. ध्यानामध्ये विशेष करून द्रष्टा आपण आत्मा म्हणजे पाहणारा वेगळेपणाने अलिप्तपणाने तो नुसता डोळे मिटून घेत नसतो. ज्याला ध्यान माहिती नाही तर त्याला असं वाटतं की डोळे मिटून काय करतात कोण जाणे. एकदा मी रेल्वेने कुठं चाललो होतो तर सकाळी उठल्यानंतर मी डोळे मिटून बसलो ध्यानाला. माझ्या समोर दोघं जण होते नवरा बायको त्यांचं चाललं होतं पेपर वाचत होते थोडस पेपरच्या बातम्यांविषयी बोलले कुठेतरी चहा आला चहा प्यायले गाडी परत चालू झाली. थोड्या तासाभराने मी डोळे उघडले तर मला ते म्हणाले की तुम्हाला एक विचारू का तुम्ही तर चांगले झोपलेले होतात रात्रभर झोपल्यानंतर परत तुम्ही परत का झोपलेले होतात परत डोळे मिटून का बसलेले होतात. ध्यानामध्ये डोळे मिटून बसलेला मनुष्य डोळे मिटून करतो काय. झोपेशिवाय ज्याला डोळे मिटण्याची सवय नाही आणि नुसतेच डोळे मिटणं म्हणजे खरंच खूप काय अलीकडच्या मुलांच्या भाषेत बोर प्रकार आहे. नुसते जर डोळे मिटून बसायला सांगितलं तर ते तसं त्रासदायक आहे भयंकर. म्हणून ध्यान करणारा देखील डोळे मिटून आपण द्रष्टा आहोत अशी भावना करून बसलेला असतो. म्हणजे मी पाहणारा आहे कोणाकडे पाहणारा आहे तर विचारांकडे पाहणारा आहे. एरवी तोच विचार करत असतो. आपल्या सगळ्यांची स्थिती अशी असते की आपल्याच ठिकाणी विचार उठत असतो. पण ध्यानाच्या वेळेला जो ध्याता असतो तो आपण द्रष्टा बनतो आणि द्रष्ट्याहून जे विचार उठतात ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं मानून त्या विचाराला प्रतिसाद न देता बसतो. तास तास ध्यान का करवतं कारण तो एखादा सुंदर खेळ असल्यासारखीच गोष्ट आहे की इतकी खबरदारी घेतलेली होती की आता विचारांनी उठायचंच नाही पण कुठून उठला कोण जाणे. आता दृष्टित्वाने त्याला बाजूला सारायचा, त्याच्यावर चिंतन करायचं नाही, तो गळून पडतो. तो गळून पडला आणि थोडी काही 2-4 सेकंदाचा अवधी मिळाला म्हणेपर्यंत परत पुढचा विचार आला, आणि जर बेसावध असेल तर 5-7-10 मिनिटांनी कळतं की आपण ध्यानाला बसलो, तो प्रयत्न फसला, विचारातच अडकून पडलो. परत पहिल्यापासून प्रयत्न करा. असा ध्यानाला बसलेला आतून सरसावून बसलेला असतो, आपल्याकडे दृष्टित्वाचा भाव घेऊन बसलेला असतो, आणि दृश्य काय असतं? दृश्य असतं त्याच्या समोर उठणारे विचार किंवा वृत्ती, चित्तवृत्ती, हे त्याचं दृश्य असतं. दृष्टित्वानी पाहताना असं घडतं की विचाराचा जो विलक्षण वेग आहे तो वेग कमी व्हायला सुरुवात होते. प्रत्येक विचाराचा तुम्ही दृष्टा झालात की त्याची स्वाभाविक साखळी मोडून पडते, परत तो थांबतो, परत विचार उठतो, परत दृष्टित्वानी पाहिलं तर परत असा विचाराचा वेग वारंवार खंडित होतो. त्यामुळे समजा एका मिनिटात एका व्यक्तीच्या मनामध्ये 15 ते 16 विचार उठतात असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. विज्ञान असं म्हणतं की 16-17 विचार उठतात. तर ध्यानाला बसलेला असताना आणि ध्यान जमत नाहीये अशा स्थितीत प्रत्येक विचाराकडे साक्षीत्वानी पाहिल्यामुळं केवळ 11-12 विचार उठतात, कारण प्रत्येक वेळेला ब्रेक बसतो. आणि मग नंतर असं साक्षीत्वानी पाहत असताना पहिला विचार संपला आणि पुढचा विचार लगेच जर उठला नाही, ज्या पॉइंट ऑफ टाइमला पहिला विचार संपला, दृष्टित्वानी पाहिल्यामुळे सोडून दिला गेला, 2-3 क्षण निघून गेले आणि जर पुढचा विचार उठला तर जे 3-4 क्षण गेले ते विचाररहित क्षण गेले. जे क्षण गेले, काल तर गेला पण तेव्हा दृश्य नव्हतं, चित्त नव्हतं, वृत्ती नव्हती. हा काळ जर वाढत गेला, 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद असा तो वाढतो, तेव्हा द्रष्टा म्हणजे ध्यानाला बसलेला पाहणारा पाहतच असतो. पण बराच वेळ पुढे पहिला विचार निमाल्यानंतर पुढचा विचार उठलाच नाही अशी बराच वेळ स्थिती जाते, 10-20-25 सेकंदाची स्थिती जाते. पण ही जर स्थिती चांगली 40 सेकंद, 50 सेकंद, मिनिट, 1.5 मिनिट एवढी मोठी झाली तर समोर दृश्य जे विचार होते ते दृश्यही निमालेलं आहे, केवळ द्रष्टा राहिलेला आहे. म्हणून आपण द्रष्टा असतो पण दृश्य समोर काहीच नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आणि हीच जर स्थिती अजून दीर्घ झाली, 2.5-3 मिनिटांच्या पुढे गेली, तर जो द्रष्टा आहे पाहणारा तो आपण विचारांचा द्रष्टा होऊन बसलेलो आहोत. विचार आहेत म्हणून विचारांचा द्रष्टा आहे, विचारच नाहीत तर तो त्याचं दृष्टित्वही सुटतं. दृष्टित्वाची जाणीव सुटते. दृष्टित्व हे ओढून आणलेलं होतं, साक्षीत्व हे सांभाळलेलं होतं, ते साक्षीत्व गळून पडतं, ते दृष्टित्व गळून पडतं. जसं समोरचं दृश्य दीर्घकाळ गेलं की मी पाहतो आहे, मी द्रष्टा आहे, हे दृष्टित्वही गळून पडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दृष्टित्वासे गेले दृश्य जेथ, द्रष्टू भावनाही गेली आणि दृश्य देखील ज्या ठिकाणी गेलं. मी पाहतो ही भावना, मी म्हणजे शुद्ध स्वरूप मी ओढून आणलेली होती, त्यामुळे द्रष्टू भावना जरी गेली, द्रष्टा भावना जरी गेली, तरी ती ज्यांनी घेतलेली होती तो मी तिथं शिल्लकच असतो. शुद्ध जाणीव स्वरूप असा मी तिथं असतोच. ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे की त्याला आत्मबोध होतो, तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो आणि त्या स्थितीला उत्तम पुरुष असं म्हणतात. सोहम तेही अस्तवले, आता त्यावेळेला जेव्हा तो त्या परमात्मा स्थितीचा अनुभव घेत असतो तेव्हा त्याला अहम ही आठवत नाही आणि सोहम ही आठवत नाही. कुठलाच विचार त्याच्या ठिकाणी नसतो. सर्व विचार निमून गेलेले असतात. सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टुत्वेसी गेले दृश्य जेथ. द्रष्टुत्व भावने सकट दृश्य ज्या ठिकाणी हरपत आणि सांगणारा जो होता तो जे सांगत होता त्या अनुभवाशी तदाकार होऊन गेला. सोहम ही मावळून गेला. ही जी स्थिती आहे ही स्थिती म्हणजे उत्तम पुरुष. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसेनी हे लाभा जायची ना. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः माग्रुधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.